नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार सलग 8वा केंद्रीय अर्थसंकल्प. केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर. आर्थिक वाढीचा दर 6.8% राहण्याचा अंदाज. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. आणि इंग्लंड विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. सीतारामन यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल. गेल्या वर्षी निवडणुकीमुळे हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. दरम्यान काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर सादर करण्यात आला. 2025 या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात 6.4% वृद्धी होण्याचा तर 2026 आर्थिक वर्षात ही वृद्धी 6.3 ते 6.8% इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2025 शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. 2017-18 6% असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन 2023-24 या वर्षामध्ये तो 3.2% आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला. त्यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्व असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या,
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है. विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है. देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है. डिजिटल क्रांति के रूप में टेक्नोलॉजी की ताकत है और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर आधार भी है. मेरी सरकार के प्रयास के बल पर भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रही है. सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है. सरकारी फर्म, पर फर्म और ट्रांसफर्म के अपने संकल्पों को तेज गति से आगे बढ़ा रहे हैं.
राष्ट्रपतींनी यासह इस्रोचं 100वं उपग्रह प्रक्षेपण, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना या बाबींकडेही लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो तेव्हाच विकास सार्थक होत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या,
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तो भी विकास सार्थक होता है. गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है और गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है. अनेक योजनाओं में गरीब को ये भरोसा दिया गया है कि वे सम्मान के साथ जी सकते हैं. ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं. इन्होंने न्यू मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनात कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि 3 माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन अर्थात महत्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या याचिकेतल्या मुद्द्यांशी न्यायालय सहमत असलं तरी या प्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं असं म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साथ घालत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं. या सोहळ्यात कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं. पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभ मेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर विश्व मराठी साहित्य संमेलन आता परदेशातही व्हावं अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. राज्यात सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 31 जानेवारीनंतरही सोयाबीनची खरेदी सुरू राहावी अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगानं सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी याकरता राज्यानं केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांश पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 25 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. क्रिकेट. पुणे इथं झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करत 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला 4था सामना जिंकला. या विजयासह भारतानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं इंग्लंडला 182 धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 166 धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पांड्या आणि शिवन दुबे यांनी प्रत्येकी 53 धावा केल्या तर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 3 तर वरुण चक्रवर्तीनं 2 गडी बाद केले. मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना उद्या मुंबईत खेळला जाणार आहे. 19 वर्षांखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं 114 धावांचं आव्हान भारतीय संघानं 15व्या षटकात साध्य केलं. 21 धावात 3 बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेअर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून 2 फेब्रुवारीला क्वालालंपूर इथं होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 14 महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहन चालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये 2023च्या तुलनेत 2024मध्ये 10.30% घट झालेली आहे.
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचं काल पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. लातूर पोलिसांकडून महिला तसंच मुलींसाठी राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या विभागाची प्रशंसा केली. भरोसा सेलच्या समुपदेशनानंतर समेट झालेल्या जोडप्यांचा यावेळी पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार सलग 8वा केंद्रीय अर्थसंकल्प. केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर. आर्थिक वाढीचा दर 6.8% राहण्याचा अंदाज. आणि इंग्लंडविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.